नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेने काम करतो आहे. भारताने खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईत नौदलाच्या गोदीत सूरत आणि निलगिरी या युद्धनौका तसंच वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतल्या खारघर इथं श्री श्री राधा मदन मोहन मंदिराचं उद्घाटन केलं. 77व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्रसेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात होऊन त्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. आज पहाटे 3 सुमारास हा अपघात झाला. महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं आज सुरू असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यात सलामीवीर जोडीने शतकं ठोकली. सलामीवीर प्रतिका रावलनं 154 तर कर्णधार स्मृती मानधनानं 135 धावा केल्या, त्यामुळे भारताला आयर्लंडसमोर विजयासाठी 436 धावांचं आव्हान ठेवता आलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 224 अंकांची वाढ झाली आणि तो 76,724 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 37 अंकांची वाढ नोंदवत 23,213 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.